नमस्कार. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं आपण ऐकत आहात यशवाणी. यशवाणी ऐकण्यासाठी आपण आमची वेबसाईट ओपन केली आहे ycmou.digitalyuniversity.ac. शिक्षण. शिक्षणामुळे व्यक्तीचा सर्वांगीण विकास होतो. शिक्षणात राष्ट्रीय एकात्मता, धर्म, सहिष्णुता, जीवनपद्धती, आर्थिक प्रगती यासारख्या अनेक तत्वांचा समावेश होतो. शिक्षणामुळे सद्गुण आणि सत्प्रवृत्तीचा सुद्धा विकास होतो. आणि त्याचसाठी आमच्या महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून आम्ही यशवाणीद्वारे आपल्याला विविध विषयाचं मार्गदर्शन करून त्यामधून बऱ्याच काही गोष्टी शिकण्याची संधी देतो. असंच काही नवीन आम्ही रोज घेऊन येतो यशवाणीद्वारे. त्यासाठी आपण रोज 12 ते 1 ऐकत रहा यशवाणी महाराष्ट्र. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं यशवाणी. यशवाणी ऐकणाऱ्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मित्रांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, रोजच्याच कार्यक्रमात मी म्हणत असते की आपल्याला नवीन विषय, त्या नवीन विषयाचं मार्गदर्शन आणि मार्गदर्शनानंतर काही प्रश्न आले, काही शंका असतील तर आपण त्याचं आमच्याकडनं स्पष्टीकरण करू शकता, त्या प्रश्नाचं निराकरण आम्ही करू शकतो. आजचा पण विषय असाच वेगळा आहे, उत्पादनाचे प्रमाण अर्थात स्केल ऑफ प्रॉडक्शन. उत्पादनाचे प्रमाण याविषयी आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत डॉ उमेश राजदरकर सर, ज्यांनी अर्थशास्त्रात पीएचडी केलेली आहे. मानवीय विद्या आणि सामाजिक शास्त्र विद्याशाखेचे ते मुक्त विद्यापीठामध्ये संचालक आहेत. अर्थशास्त्राची त्यांची अनेक पुस्तकं आज बाजारामध्ये उपलब्ध आहेत. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदांसाठी त्यांची उपस्थिती लागलेली आहे. आणि याआधी त्यांनी श्रवण कौशल्य, वाचन, लेखन, स्मरण, अध्ययन अशा अनेक कौशल्यांविषयी आपल्याला मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे. आपल्या सर्वांच्या तर्फे मी डॉक्टरांचं स्वागत करते. डॉक्टर नमस्कार.
नमस्कार
सर. याआधी पण आपण विविध विषयाविषयी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि अतिशय सुंदर मार्गदर्शन ते आम्हाला नक्कीच फायदेशीर ठरलेलं आहे. आणि आज पण उत्पादनाचे प्रमाण, स्केल ऑफ प्रॉडक्शन याविषयी आम्हाला मार्गदर्शन करणार आहात. तर नक्की हा विषय काय आहे हे आम्हाला प्रथम सांगाल.
येस, मागच्या शुक्रवारी आपण उत्पादनाची संकल्पना बघितली. उत्पादन म्हणजे काय, मी परत एकदा त्याची व्याख्या सांगेल. आदानांचं प्रदानात रुपांतर करण्याची प्रक्रिया म्हणजे उत्पादन. आणि उत्पादनाचे चार घटक असतात, श्रम, भूमी, भांडवल आणि संयोजन. श्रम हा त्या ठिकाणी मानवी घटक आहे. भूमी म्हणजे जमीन आणि निसर्गाने आपल्याला जे जे काही दिलेलं आहे त्याचा भूमीमध्ये समावेश होतो. भांडवल या ठिकाणी पैशाच्या रुपात व्यवसायामध्ये गुंतवलं जातं. आणि संयोजन जे आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये एंटरप्रेन्योर म्हणतो, तो देखील मानवी घटक आहे. आणि उत्पादन सुरू करून उत्पादनामध्ये पैसा रुपी, भांडवल रुपी गुंतवणूक करून तो उत्पादनाची प्रक्रिया सुरू करतो आणि त्याच्याकरता त्याला धोका आणि अनिश्चितता पत्करावी लागते. म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर एखादा व्यवसाय सुरू केला तर त्याला आपला व्यवसाय हा उत्तम पद्धतीनं चालेल का नाही, आपल्याला नफा मिळेल का नाही, आपण निर्माण केलेल्या वस्तूचा वस्तुनिर्मितीचा खर्च भरून निघेल का नाही, याच्याबद्दलचे धोके अनिश्चितता पत्करावे लागतात. आता या ठिकाणी धोका आणि अनिश्चितता हे दोन शब्द जरी समानार्थी वाटत असले तरी त्याच्यामध्ये व्यावसायिक दृष्टिकोनातून खूप फरक आहे. धोका म्हणजे ज्याच्याबद्दलचं आपल्याला काही इन्शुरन्स कव्हर किंवा काही विमा हा मिळू शकतो. उदाहरणार्थ कारखान्यामध्ये चोरी होणं, कारखान्याला आग लागणं, वाहनांची चोरी होणं, अशा प्रकारचे धोके जे असतात ते व्यवसायामध्ये असतात आणि त्याच्याबद्दलचं कॉम्पन्सेशन किंवा नुकसान भरपाई आपल्याला त्याचा विमा उतरवला असेल तर विमा कंपनीकडून मिळते.
बरोबर.
परंतु अनिश्चितता जी असते ती आपल्याला फेस करावीच लागते, तिला तोंड द्यावंच लागतं. म्हणजे बघा की समजा मी बाजारामध्ये एखादी वस्तू निर्माण केली आणि तिला मागणी चालली नाही तर ही अनिश्चितता.
बर.
मी एखादी वस्तू निर्माण केली पण बाजारामध्ये नवीन तंत्रज्ञान विकसित झालं आणि त्याच्यापेक्षा सुपिरियर किंवा चांगल्या गुणवत्तेची वस्तू बाजारात आली तर, किंवा ग्राहकांना ही वस्तू आवडलीच नाही तर असे अनेक अनिश्चितता व्यवसायामध्ये असतात आणि त्याच्याबद्दल तुम्हाला विमा उतरवता येत नाही आणि विमा उतरवता येत नसल्यामुळे त्या तुम्हाला फेस कराव्याच लागतात, त्याला तोंड हे द्यावंच लागतं. आणि म्हणून जी व्यक्ती अशा प्रकारचा धोका आणि अनिश्चितता स्वीकारते आणि नफा कमवते त्या व्यक्तीला आपण उत्पादक, एंटरप्रेनर किंवा संयोजक असं म्हणतो. आता उत्पादनाची व्याख्या मी आता सांगितले की आदानाचं प्रदानात रुपांतर करण्याची जी प्रक्रिया असते त्याला उत्पादन म्हणतात आणि प्रत्येक वस्तूवर काही निश्चित अशा प्रक्रिया तयार करून त्या वस्तूला अंतिम स्वरूप हे दिलं जातं. आता मागे आपण मध्यम वस्तू आणि अंतिम वस्तू असाही फरक पाहिला होता. अंतिम वस्तूच्या उत्पादनामध्ये अनेक मध्यम वस्तू या वापरल्या जातात. उदाहरणार्थ कापडाचं उत्पादन असेल तर कापडाचं उत्पादनाकरता आपल्याला कापूस लागतो. म्हणजे कापूस ही आपल्या दृष्टिकोनातून मध्यम वस्तू झाली, इनपुट झालं. पण कापूस निर्माण करणाऱ्या शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून ते फायनल प्रॉडक्ट आहे, ते त्याचं अंतिम उत्पादन आहे. त्यामुळे आपलं हे जे मध्यम वस्तू आहे त्याचं अंतिम वस्तूमध्ये, म्हणजे आपण काही कापूस काही अंगावर घालू शकत नाही, त्याचं कापडामध्ये रुपांतर हे करावं लागेल, ते विणावं लागेल, त्याच्यावर प्रक्रिया करायला लागतील, त्याला रंग द्यावा लागेल आणि मग त्या अंतिम स्वरूपात आपल्याला कापड म्हणून वापरता येईल. तर ही आदानाचं प्रदानात रुपांतर करण्याची द प्रोसेस ऑफ टर्निंग इनपुट्स इन टू आउटपुट त्याला उत्पादन असं म्हणतात. आणि उत्पादनाचे चार घटक हे जे मी आता सांगितलेले आहेत ते आहेत. आता आपण कल्पना करा की उत्पादनाचे घटक जमवले, वस्तू कोणती निर्माण करायची हे ठरवलं, व्यवसायामध्ये भांडवल गुंतवलं, आपण अनिश्चितता पत्करण्यास तयार आहोत. तर आता आपल्याला ठरवायचंय की उत्पादनाचं प्रमाण किती असावं, म्हणजे किती वस्तू निर्माण कराव्या. उत्पादन, वस्तूचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणावर करावं की लहान प्रमाणावर करावं आणि हा निर्णय अत्यंत महत्वाचा आहे. जेव्हा औद्योगिक क्रांती झाली त्याच्यामध्ये यंत्रसामुग्रीचा वापर कारखान्यांमध्ये होऊ लागला आणि त्यामुळे मोठमोठे यंत्रसामुग्री ही उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरली जाऊ लागली आणि या यंत्रसामुग्रीच्या वापरातून उत्पादन निर्मितीचा वेग वाढला, प्रक्रिया या सोप्या झाल्या, कमी वेळेमध्ये कमी श्रमिकांच्या सहाय्याने जास्तीत जास्त उत्पादन करणं शक्य झालं आणि परिणामी उत्पादनाचं प्रमाण हे प्रचंड वाढलं. आता उत्पादनाचं प्रमाण जेव्हा वाढतं त्यावेळेला त्या वस्तू निर्मितीचा खर्च देखील कमी होतो आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणं हे त्या ठिकाणी मान्य होऊ लागलं. आज देखील अनेक वस्तूचं मोठ्या प्रमाणावर आपण उत्पादन करत आहोत आणि त्यामुळे वस्तू निर्मितीचं प्रमाण मोठं ठेवणं हे त्या ठिकाणी आज याला आपण फॅड म्हणू आणि ते काही प्रमाणात आवश्यक देखील आहे तसं ते बनलेलं आहे. आता ज्यावेळेला आपण अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार करतो त्यावेळेला मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याचे काही फायदे देखील आहेत आणि काही तोटे देखील आहेत. तर प्रथम आपण मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाचं फायदे काय आहेत हे पाहू. आता ज्यावेळेला आपण मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याचा निर्णय घेतो त्यावेळेला आपल्याकडे जी यंत्रसामुग्री जे कारखाने आहेत त्याचा आपण कार्यक्षमपणे वापर करू शकतो. उदाहरणार्थ एखादं यंत्र जर त्याची वस्तू निर्माण करण्याची 5000 नग इतकी क्षमता असेल आणि आपण जर केवळ 2000 नग इतकेच त्या ठिकाणी त्याच्यापासून निर्माण करत असू तर उरलेली 3000 नगांची अतिरिक्त क्षमता ही त्या यंत्रापाशी पडून राहते.
बरोबर.
आणि त्याचा मग पुरेपूर वापर होत नाही. ज्यावेळेला आपण हे यंत्र 3000 क्षमते इतकं त्याचा वापर वाया घालवतो त्यावेळेला साहजिकच आपला त्या यंत्रावरचा खर्च हा देखील वाया जातो. आणि म्हणून यंत्र जर आपल्याला कार्यक्षमपणे वापरायचे असतील तर आपल्याला मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणं हे आवश्यक असतं. आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर उत्पादन केल्यामुळे यंत्रसामुग्रीचा हा चांगल्या प्रकारे त्यांची पूर्ण कार्यक्षमता वापरली जाईल इतका आपल्याला करता येतो. आणि म्हणून मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाचा हा फायदा आहे की आपल्याकडील यंत्रसामुग्री ही कार्यक्षमरित्या वापरली जाते. दुसरं म्हणजे मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की यंत्र मोठ्या प्रमाणावर उत्पादनामुळे उत्पादन प्रक्रियेचे अनेक लहान प्रक्रियेमध्ये आपल्याला विभागणी करता येते, रुपांतर करता येते आणि श्रम विभागणी करून आपल्याला श्रमिकांचा विशिष्ट गट विशिष्ट श्रमिक हे एका प्रक्रियेकरता वापरता येतात आणि त्यामुळे मग आपल्याला श्रमिकांचं ट्रेनिंग किंवा श्रमिकांचं कौशल्य देखील वाढवता येतं. जर मोठ्या प्रमाणावर उत्पादन केलं तर श्रमिकाला त्या उत्पादनाचं संपूर्ण ज्ञान श्रम विभागणीद्वारे आपल्याला प्राप्त करून देता येतं, त्याचं कौशल्य वाढवता येतं आणि त्याचं कौशल्य वाढवल्यामुळे आपल्याला त्या श्रमिकापासूनही जास्तीत जास्त लाभ हा मिळू शकतो. म्हणजे श्रमिकाला आपण जे वेतन देत आहोत ते वेतन आणि त्या श्रमिकाची सीमांत उत्पादकता मार्जिनल प्रॉडक्टिव्हिटी ऑफ द लेबर ही त्या ठिकाणी समान होते आणि त्या श्रमिकापासून आपल्याला जास्तीत जास्त लाभ म्हणजे त्याला देत असलेलं वेतन आणि त्याच्यापासून मिळणारी उत्पादकता हे समान होतात.
बरोबर.
हे मोठ्या उत्पादनामध्ये शक्य होतं. जर कमी उत्पादन असेल तर त्या श्रमिकाला पुरेसं काम उरणार नाही आणि मग त्या श्रमिकावरचा खर्च देखील वाया जाईल. म्हणून मोठ्या प्रमाणावर उत्पादन करावं असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. उत्पादनामध्ये यंत्रसामुग्री ज्याला आपण स्थिर खर्च म्हणतो फिक्स ते वापरले जातात. श्रमिकांसारखे बदलते घटक ज्याला व्हेरिएबल फॅक्टर्स ऑफ प्रॉडक्शन म्हणतात ते वापरले जातात. कच्चा माल वापरला जातो आणि या सर्वांचा कार्यक्षम वापर होण्याकरता आपल्याला मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणं हे फायदेशीर असतं. म्हणून मोठ्या प्रमाणावर उत्पादन केलं तर या कार्यक्षमता आपल्याला प्राप्त होतात. पुढचं म्हणजे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केल्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणावर कच्चा माल विकत घ्यावा लागतो आणि ज्यावेळेला आपण एखादी वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी करतो त्यावेळेला साहजिकच त्याची किंमत ही आपल्याला कमी द्यावी लागते. त्यामुळे आपण जेव्हा कच्चा माल खरेदी करतो त्यावेळेला त्याला द्यावी लागणारी किंमत कमी द्यावी लागते. परिणामी आपला वस्तू निर्मितीचा खर्च कमी होतो आणि वस्तू निर्मितीचा खर्च कमी झाल्यामुळे आपल्या वस्तूची किंमत ही कमी ठेवता येते आणि आपल्या वस्तूची किंमत कमी ठेवल्यामुळे अन्य उत्पादकांपेक्षा आपली वस्तू बाजारामध्ये जास्त ग्राहकांकडून मागितली जाते.
बरोबर.
म्हणजे मोठ्या प्रमाणावर उत्पादनामुळे कच्च्या मालाची उपलब्धता चांगल्या प्रकारे अल्प किमतीमध्ये आपल्याला होते. त्यामुळे आपल्याला खरेदी करण्यातील कार्यक्षमता या मिळतात, त्याचबरोबर विक्री करण्यातील देखील कार्यक्षमता मिळतात. ज्यावेळेला तुमची वस्तू ही अन्य वस्तूंपेक्षा कमी किमतीची असते आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन असल्यामुळे ती अन्य बाजारपेठांमध्ये पण विकता येत असते, त्यावेळेला हा फायदा आपल्याला होतो. पुढचा फायदा असा आहे मोठ्या प्रमाणावर उत्पादनाचा की प्रत्येक उत्पादन संस्था ही आपल्या वस्तू निर्मितीमध्ये नवनवीन काय करता येईल, कोणकोणते शोध त्या ठिकाणी किंवा नवोन्मेष ज्याला आपण इनोव्हेशन असं म्हणतो ते हाती घेता येतील आणि एकूणच वस्तू निर्मितीचा उत्पादन खर्च कमी राहून तिची गुणवत्ता वाढेल याच्याकरता प्रयत्न करत असतो. अलीकडे प्रत्येक कारखान्यामध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट नावाचं R&D ज्याला आपण म्हणतो ते डिपार्टमेंट असतं आणि त्या डिपार्टमेंटचं काम हेच असतं की आपल्या वस्तू निर्मितीची प्रक्रिया ही चांगली कशी राहील, वस्तूची गुणवत्ता कशी वाढेल आणि त्याचबरोबर तिच्यावर होणारा उत्पादन खर्च हा कमी कसा राहील. हेच करत असताना आपलं जे मॅनपॉवर आपल्याकडे जे आहे मग त्याच्यामध्ये लेबर आलं म्हणजे श्रम आले, त्याच्यानंतर वरच्या स्तरावरचे ज्याला आपण मॅनेजरियल कॅटेगरी असं म्हणतो व्यवस्थापकीय जे लोक आहेत त्यांचं कौशल्य कसं वाढेल याच्याकरता उत्पादन संस्था या गुंतवणूक करत असतात स्वतःमध्येच आणि त्यातून मग काही निश्चित असे उपक्रम राबवले जातात. उदाहरणार्थ क्वालिटी सर्कल नावाची एक संकल्पना आहे की कामगारालाच विचारायचं की तू जे काम करत आहेस त्याच्यात तुला कोणते दोष आढळतात. दर आठवड्याला क्वालिटी सर्कलची बैठक होते आणि प्रत्येक कामगाराला विचारलं जातं की जे दोष तुला आढळतात त्यात सुधारणा करण्याकरता ते दोष दूर करण्याकरता तू कोणते उपाय सुचवशील. म्हणजे कोणीतरी साहेबांनी याच्याबद्दलचे आदेश देण्यापेक्षा जर कामगारांनी स्वतः, कारण तो स्वतः काम करतोय
तो त्याच्या हातातनं ती वस्तू जात असते
आणि साहेब फक्त सुपरवाईज करत.
बरोबर.
त्याच्यामुळे जर कामगारालाच विचारलं की हे कसं दुरुस्त करता येईल तर त्यालाही बरं वाटतं की आपल्याला मॅनेजमेंटने विचारलं आणि त्याला मग आपल्या कामामध्ये रस निर्माण.
बरोबर.
त्यामुळे रिसर्च अँड डेव्हलपमेंट हे त्या ठिकाणी फार महत्वाचं आहे आणि मोठ्या प्रमाणावरील उत्पादनामध्ये हे आपल्याला साध्य करत असं केल्यामुळे आपल्या वस्तूची गुणवत्ता सुधारते आणि तिची किंमत देखील आपल्याला मर्यादेत राखता येते. किंमत कमी राखणं हे त्या ठिकाणी महत्वाचं नाहीये, कारण किंमत आकारताना वस्तू निर्मितीचा उत्पादन खर्च भरून निघणं आणि त्याचबरोबर नफ्याचं जे एक विशिष्ट प्रमाण उत्पादकाने मनामध्ये ठेवलेलं आहे ते त्याला प्राप्त होणं हे आवश्यक असतं. अनेक जणांचा असं समज असतो की वस्तूची किंमत कमी ठेवली कमी असणं खूप आवश्यक आहे. वस्तूची किंमत ही कमी किंवा जास्त याच्यापेक्षा तिची किंमत आणि तिची गुणवत्ता याच्यामध्ये जर त्या ठिकाणी चांगलं तारतम्य असेल, चांगला संबंध असेल, तर त्या ठिकाणी त्या वस्तूकरता आपण योग्य किंमत देतो असं आपण मानलं पाहिजे.
म्हणजे गुणवत्ता जर चांगली असेल तर आपण नक्की त्याची जास्त किंमत देऊ शकतो
आणि ते योग्यही आहे.
बरोबर.
म्हणजे जर अगदी कमी किमतीमध्ये वस्तू मिळाली आणि तिची गुणवत्ताही जर त्याच लायकीची असेल तर त्या कमी किमतीला काही अर्थ नाही.
बरोबर.
अंतिमता त्यातून ग्राहकाचंही नुकसान आहे आणि त्या उत्पादकाचंही नुकसान आहे. त्याच्यामुळे योग्य किंमत त्या गुणवत्तेच्या याच्यानुसार राखणं हे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्पादनामध्ये शक्य होतं. पुढचा फायदा म्हणजे जास्त वस्तू आपण निर्माण केल्यामुळे आपल्याला जाहिरातीसारखा जो खर्च करावा लागतो त्याच्यामध्ये पण फायदा होतो. आज असा आहे की जोपर्यंत तुमच्या वस्तूची जाहिरात होत नाही तोपर्यंत तुमच्या वस्तूला कोणी विचारत नाही.
बरोबर.
जाहिरात ही अगदी सकाळी पेपर उघडल्याबरोबर किंवा टीव्ही लावल्याबरोबर पहिलं जे काही दिसतं ते जाहिरातच असते.
आणि आता हे स्पर्धेचं युग आहे.
बरोबर.
एका वेळेस बऱ्याच वस्तू बाजारात येत असतात.
बरोबर. त्यामुळे आपल्या वस्तूची जाहिरात करण्याकरता देखील उत्पादकाला खूप खर्च करावा लागतो. त्याला विक्री खर्च असं म्हणतात.
बर.
म्हणजे वस्तू निर्मिती करण्याचा उत्पादन खर्च आणि वस्तूची विक्री करण्याकरता आणि ती विक्री वाढवण्याकरता करावा लागणारा खर्च म्हणजे वस्तू विक्रीचा खर्च.
बर.
असे दोन प्रकार अलीकडे पडू लागलेले
आहेत.
नुसतं वस्तू उत्पादन करून चालणार नाही, ती चांगल्या गुणवत्तेची निर्माण करून चालणार नाही, तिची किंमत कमी ठेवून चालणार नाही, तर ग्राहकांना त्या वस्तूबद्दल अवगत करणं हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. आणि ते जर तुम्ही केलं नाही तर मग तुमच्या असं लक्षात येईल की आपल्या वस्तूची मागणी ही कमी होऊ लागली आहे, आपलं नुकसान होऊ लागलेलं आहे. आणि म्हणून आपण पाहतो की अगदी भारतामध्ये कोणत्याही कानाकोपऱ्यात जा काही विशिष्ट वस्तू या तुम्हाला कुठेही गेलं तरी मिळतातच किंवा त्यांच्या जाहिराती या आपल्याला दिसतातच. याचं कारण वस्तू निर्मिती इतकाच वस्तू विक्रीवर भर देणं हे अलीकडे फार आवश्यक ठरू लागलेलं आहे. आपण जसं म्हणालात की कॉम्पिटिशनचं युग आहे आणि आपली जी प्रत्यक्षातली बाजारपेठ असते ती बाजारपेठ ही अपूर्ण स्पर्धायुक्त अशी त्या ठिकाणी बाजारपेठ असते. आणि त्याच्यामध्ये एकच वस्तू निर्माण करणारे अनेक उत्पादक असतात. म्हणजे साबण घ्या, टूथपेस्ट घ्या, कोणते प्रॉडक्ट घ्या, वस्तूची उपयोगिता तीच असते. परंतु ती वस्तू निर्माण करणारे अनेक उत्पादक असतात आणि प्रत्येकाच्या वाट्याला एकूण मागणीचा थोडा थोडा हिस्सा येतो.
बर.
आणि त्याच्यामुळे माझी वस्तू याच्यापेक्षा जास्त श्रेष्ठ आहे हे सांगण्याकरता मला त्या ठिकाणी विक्री खर्च हा करावा लागतो आणि ग्राहकांना आपल्याकडे वळवावं लागतं. आता काय होतं प्रत्यक्षामध्ये की जेव्हा समजा आपण एक टूथपेस्टचं उदाहरण घेतलं तर टूथपेस्ट करता समजा 5,000 इतकी मागणी आहे. आता एकूण त्या ठिकाणी समजा 4 प्रोड्युसर असतील तर प्रत्येकाच्या वाट्याला यातली काही मागणी ही विभागली.
बरोबर.
आता समजा 1,000 लोक असे आहेत की जे एकाच ब्रँडची टूथपेस्ट वापरणं पसंत करतात. म्हणजे त्यांच्या पुरता तो उत्पादक हा मक्तेदार झाला.
बरोबर.
की मी अमुक एक टूथपेस्टच वापरेल, बाजारात नवीन कोणती यो अथवा नव मला या प्रॉडक्टची सवय झालेली आहे आणि मी तीच वस्तू वापरणार. परंतु नुसत्या 1,000 ग्राहकांवर त्याला विसंबून राहून चालणार नाही, तर उरलेले जे 4,000 ग्राहक आहेत त्यातले जास्तीत जास्त आपल्याकडे कसे वळतील याचा प्रयत्न उत्पादकाला करावा लागेल.
बरोबर.
आणि म्हणून तो मग जाहिरातीचा खर्च करतो. त्यामुळे काही ग्राहकांच्या बाबतीमध्ये तो मक्तेदार असतो म्हणजे त्याच्याशिवाय ते ग्राहक दुसरीकडे जाणार नाहीत, परंतु त्याचबरोबर अन्य उत्पादकांसोबत त्याला स्पर्धा देखील करावी लागते. आणि त्यामुळे विक्री खर्च हा अलीकडच्या काळात खूप मोठ्या प्रमाणावर होऊ लागलेला आहे. आणि हा विक्री खर्च जर तुमचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर असेल, तुमची वस्तूची विक्री ही अगदी रिमोट एरियामध्ये होत असेल, तरच तुम्हाला करणं परवडतं. कारण एक जाहिरात करायची तर खूप मोठा खर्च असतो. आणि ती जाहिरात टीव्हीवर दाखवती तयार करणं, टीव्हीवर दाखवणं किंवा वर्तमानपत्रामध्ये देणं, याच्याकरताही खूप मोठा खर्च करावा लागतो. मोठ्या प्रमाणावर उत्पादन केल्यामुळे हा खर्च आपला अनेक विभागांवर, अनेक वस्तूंच्या नगांवर विभागला जातो आणि त्यामुळे ते आपल्याला स्वस्त पडतं.
बर,
पुढचं म्हणजे मोठ्या प्रमाणावर उत्पादन ज्या वेळेला तुम्ही करता तेव्हा तुमचा बाजारामध्ये दबदबा निर्माण होतो, तुमचं नाव होतं, तुम्हाला प्रसिद्धी मिळते आणि मग वित्त संस्थांकडे तुम्हाला कर्ज मिळण्याला अडचण येत नाही. अनेक वेळा वित्त संस्था स्वतःहून तुमच्याकडे तुमच्या फायनान्शियल ज्या नीड्स असतात त्या पूर्ण करण्याकरता स्वतःहून तुम्हाला संपर्क साधतात, अप्रोच होतात. हा एक मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याचा त्या ठिकाणी फायदा असतो. आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये उत्पादन हे मोठंच असावं, त्याचं प्रमाण जास्तच असावं, अशा प्रकारचा विचार प्रवाह हा अधिकाधिक रुजू लागलेला आहे. आणि हे फायदे पाहिल्यानंतर कोणालाही असंच वाटेल की खरोखर जास्त प्रमाणात जर वस्तू निर्माण केली तर तिचे चांगले फायदे एकूणच उत्पादन प्रक्रियेमध्ये गुणवत्ता राखण्यात, संशोधन हाती घेण्यात, जाहिरातीवरील खर्च कमी करण्यामध्ये आपल्याला होतो. आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणं हे कधीही चांगलं. परंतु त्याचबरोबर जसं प्रत्येक गोष्टीला काही फायदे आणि नुकसान असतं, तोटे असतात, तसे मोठ्या प्रमाणावर उत्पादनाचे काही तोटे देखील असतात. त्यातला पहिला एक तोटा असा आहे की जी मॅनेजमेंट असते, जे मॅनेजर, त्याच्यानंतर सेकंड लाईन स्टाफ, वर्कर्स, कामगार हे जे असतात त्यांना खूप काम करावं लागतं आणि ते कामाचा ताण त्यांच्या मनावर असतो.
बरोबर,
कारण कारखाना सुरू झाला की त्या व्यवस्थापकाला अनेक बाबींवर लक्ष ठेवावं लागतं. म्हणजे कच्च्या मालाचा पुरवठा झाला की नाही, विजेचा पुरवठा सुरळीत आहे का, वाहतूक व्यवस्था योग्य आहे का, प्रत्येक यंत्र व्यवस्थित चालत आहे ना, प्रत्येक कामगार त्या पाळीमधला उपस्थित आहे ना, अशा अनेक गोष्टी त्याला त्या ठिकाणी पाहाव्या लागतात. आणि हे पाहणारे अनेक विभाग असतात. म्हणजे तुमचं जे पर्सनल डिपार्टमेंट असतं ते कामगारांबद्दलची रिक्वायरमेंट पाहत असतं, क्वालिटी कंट्रोल वस्तू पूर्ण गुणवत्तेची निगत ऐकणे आपल्या निकषानुसार ते पाहत असत, मार्केटिंग विभाग हे वस्तूचं मार्केटिंग किंवा तिचं विपणन पाहत असतो, स्टोअर विभाग वस्तूचा साठा ठेवत असतं, त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टेशन असतं, असे अनेक विभाग प्रत्येक कारखान्यामध्ये असतात. आणि हा प्रत्येक विभाग मग कायम अंडर स्ट्रेस, अंडर टेन्शन राहतो. कारण का तर उत्पादनाचं प्रमाण इतकं मोठं आहे आणि त्याचा वेग इतका प्रचंड आहे की त्यांना कायम त्या प्रक्रियेमध्ये सतर्क राहावं लागतं. आणि तुम्हाला माहिती आहे की जसं मी सांगितलं की श्रम हा एक मानवी घटक आहे, त्याला भावना आहेत, तो दमतो, तो त्याला कुटुंबाकरता वेळ द्यावा लागतो आणि निव्वळ उत्पन्न मिळवणं हे काही आपलं मानवी जीवनाचं ध्येय नाहीये. तर जीवन शांततेत, आनंदात आपल्या कुटुंबियांसमेत व्यतीत करणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. आणि म्हणून परदेशामध्ये आणि अलीकडे भारतामध्ये देखील काही कंपन्या या आपल्या श्रमिकांकरता, वर्कर्स करता आणि मॅनेजर्स करता 8 दिवस तुम्ही निसर्गरम्य ठिकाणी कुटुंबियांसमेत फिरून या, कंपनी त्याचा खर्च करेल, अशा प्रकारच्या उपाययोजना राबवत.
बर,
त्याचं कारण हे असतं की मनावर जो ताण आलेला आहे तो ताण काही अंशी दूर व्हावा, लोक फ्रेश राहावे आणि जेव्हा ते सहलीहून येतील तेव्हा त्यांच्या उत्पादकतेमध्ये वाढ व्हावी,
पुन्हा जोमाने कामाला,
पुन्हा ते जोमाने कामावं लागेल.
बरोबर,
तर हा उद्देश असतो. आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादनामध्ये कायम ओव्हरस्ट्रेस मॅनेजमेंट ही असते.
बर,
आणि काही वेळेला मग त्याच्यामध्ये थोडीशी जर चूक झाली, उदाहरणार्थ एखाद्या दूरच्या प्रदेशामध्ये जर माल वेळेवर गेला नाही तर मग त्याचा फटका कंपनीला बसतो, कंपनीचं नुकसान होतं. हा एक पहिला तोटा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्पादनाचा जो आहे तो त्या ठिकाणी आढळून येतो. दुसरं म्हणजे ज्या वेळेला आपण उत्पादन करतो ते उत्पादन कोणाकरता करतो तर ते ग्राहकाकरता करतो. आता जो ग्राहक आहे असं आपण म्हणतो की ग्राहक हा राजा आहे, कन्झ्युमर इज द किंग ऑफ मार्केट. त्याला जे हवं आहे ते बाजाराने उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. आज ग्राहकाला बाजारामध्ये खूप महत्व आहे आणि ग्राहक जी वस्तू मागेल ती पुरवण्याचा प्रत्येक उत्पादक प्रयत्न करत असतो, कारण ग्राहक देत असलेल्या किमतीतून त्यांना नफा मिळत असतो. जर ग्राहकाने एखादी वस्तू नाकारली तर त्या उत्पादकाला तोटा येतो. आणि म्हणून जर ग्राहक हा राजा आहे तर ग्राहक या राजाच्या जी काही मागणी आहे त्याची जी काही रिक्वायरमेंट आहे त्या रिक्वायरमेंटकडे लक्ष देणं हे आवश्यक आहे. आता मोठ्या प्रमाणावर उत्पादनामुळे होतं काय की वस्तू ही एका स्वरूपाची एकाच साच्याची असते. समजा तुम्ही चप्पलांचं उदाहरण घेतलं तर प्रत्येक चप्पल ही दुसऱ्या चप्पलेसारखीच दिसते, किंवा कपड्याचं उदाहरण घेतलं तर एक शर्ट हा दुसऱ्या याच्यासारखाच दिसतो. जर ग्राहकांना काही व्यक्तिगत त्यांच्या आवडीनिवडी भागवायच्या असतील किंवा या ही वस्तू मला या स्वरूपात आवडेल असं जर त्याला वाटत असेल तर ती वस्तू त्याला मिळाली पाहिजे, तरच त्याला खऱ्या अर्थाने राजा म्हणता येईल. पण या मोठ्या प्रमाणावर उत्पादनामुळे ज्याला आपण मास प्रोडक्शन म्हणतो त्याच्यामध्ये एकाच साच्याची वस्तू ही बनवली जाते आणि त्यामुळे इंडिव्हिज्युअल तुमच्या ज्या आवडीनिवडी आहेत त्या आवडीनिवडी या मागे पडतात. तुम्हाला बाजारात जे उपलब्ध आहे तेच घ्यावं लागतं. समजा तुम्हाला वेगळ्या डिझाईनची वेगळ्या पॅटर्नची काही एखादी वस्तू असेल, वेगळ्या रंगाची हवी असेल, तर जरी तुम्ही पैसे द्यायला तयार असाल तरी ते तुम्हाला मिळत नाही, कारण मास प्रोडक्शन असल्यामुळे एकाच प्रकारची वस्तू ही बनवली जाते आणि ग्राहक हा कायम दुर्लक्षित राहतो. हा मोठ्या प्रमाणावर उत्पादनाचा एक फार मोठा म्हणजे तोटा मी म्हणेल, कारण ज्याच्याकरता उत्पादन करतो ग्राहकाकरता तो ग्राहकच जर समाधानी नसेल तर त्या उत्पादनाला काही अर्थ नाही असं मला वाटतं. तिसरं म्हणजे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केल्यामुळे एक जो पर्सनल टच असतो ज्याला व्यक्तिगत आपण संबंध म्हणूया की ग्राहकाशी संवाद साधणं, आपली वस्तू कशी आहे याच्याबद्दल त्याच्याकडनं प्रत्यावरण किंवा फीडबॅक घेणं, अशा प्रकारच्या गोष्टी या मागे पडतात. आणि एक केवळ कमर्शियल रिलेशनशिप किंवा व्यावसायिक त्या ठिकाणी संबंध हे ग्राहकाशी त्या ठिकाणी प्रस्थापित होतात. म्हणजे आम्ही तुम्हाला वस्तू देऊ, तुम्ही ती किंमत देऊन ती वस्तू विकत घ्या, एवढंच नातं उरतं. पण ग्राहकांच्या काही तक्रारी आहेत का, त्यांना वस्तूमध्ये काही बदल हवा आहे का, गुणवत्तेबद्दल त्यांचं काय मत आहे, वस्तू उपलब्धतेबद्दल त्यांचं काय मत आहे, वस्तू खराब निघाली तर त्याच्याबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे, ते त्यांना वस्तूची काही गॅरंटी पाहिजे आहे का, अशा अनेक बारीक बारीक प्रश्न असतात ग्राहकांच्या बाबत मनामध्ये आणि त्याची दखल कंपनीने घेणं आवश्यक असतं. आता अलीकडे याची चांगल्या पद्धतीने दखल घेऊ लागलेले आहेत. उदाहरणार्थ काही मोटार कंपन्यांच्या गाड्यांमध्ये ठराविक गिअरला काही आवाज येणं किंवा मशीनमध्ये दोष निर्माण होणं किंवा गाडीच्या दरवाजाच्या काचा नीट न लागणं अशा काही तक्रारी आढळून आल्यानंतर कंपनीने त्या वर्षामधलं जेवढे युनिट्स विकले गेलेले होते ते मार्केटमधून परत काढून घेतले. म्हणजे ही प्रक्रिया किंवा हे रिलेशन इतकं महत्वाचं आहे की ग्राहक जर आपल्या वस्तूबद्दल समाधानी नसतील तर त्यांना वस्तू बदलून देणं किंवा त्यांना अपेक्षित असलेली गुणवत्ता त्या वस्तूमध्ये इस्टॅब्लिश करणं, निर्माण करणं याची दखल कंपनीलाही घ्यावीच लागते. आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये अशा प्रकारचे उपाययोजना कंपन्या करत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरील उत्पादनामध्ये जर पर्सनल टच तुम्ही ठेवला नाही ग्राहकाशी तर तुमचा व्यवसाय हा त्या ठिकाणी डबघायला येईल. ग्राहक असं मानतील की कंपनीला आपली पर्वा नाहीये आणि त्याच्यामुळे ते कदाचित दुसऱ्या कंपनीची वस्तू किंवा उत्पादकाची वस्तू पसंत करतील आणि मग तुम्हाला तोटा येईल. अमेरिकेमध्ये असं म्हणतात बिझनेस कॅन आयदर ग्रो ऑर गो,
बर
तो वाढेल किंवा जाईल. जर तुमचा बिझनेस वाढवायचा असेल तर तुम्हाला आपल्या ग्राहकांची अगदी खूप काळजी ही घ्यावी लागेल, तरच तुम्ही त्या ठिकाणी मार्केटमध्ये सर्व्हाइव्ह करू शकाल.
सर, पुढचं सांगण्याच्या आधी माझ्या मनात एक शंका अशी आहे की आत्ताचा ग्राहक जागा झालेला आहे. पूर्वी एक वस्तू मिळायची, त्याला स्पर्धात्मक दुसरी वस्तू नव्हती. आता काय झालेलं आहे, एका वेळेस चार वस्तू एकाच क्वालिटीच्या येतात, आणि मग अशा वेळेस जर ग्राहकाला जी आवडती ती वस्तू जर चांगली मिळाली नाही तर ग्राहक त्याच्याविषयी लगेच कंप्लेंट करतो, आणि त्यामुळे त्या उत्पादकाला त्यासाठी जागृत राहावं लागतं.
आणि अगदी बरोबर म्हणालात आपण, आणि ग्राहकाची शक्ती ही खूप मोठी शक्ती.
हा
आपल्याकडे ग्राहक संरक्षण कायदा
हो झालाय बरोबर,
आणि मुक्त विद्यापीठाचा ग्राहक संरक्षणाचा अभ्यासक्रम देखील आपल्याकडे आहे.
बर,
बीए मध्ये आपण तो ग्राहक संरक्षण कायदा, ग्राहकाच्या जबाबदाऱ्या, ग्राहकाचे हक्क याच्याबद्दलचे पुस्तक आपण विद्यार्थ्यांना दिलेले आहेत. आणि याच्यामागे उद्देश हाच आहे की एक ग्राहक म्हणून आपलं जे महत्व आहे ते प्रत्येकाने ओळखावं.
बरोबर,
अनेक वेळा असं होतं की अगदी सुशिक्षित लोक देखील जाऊ दे आता कोण याच्याकरता हे करत बसेल, जाऊ दे आपले पैसे वाया गेले असं समजा आणि सोडून देतो, पण ही वृत्ती बरोबर नाही.
बरोबर,
एखादी वस्तू खराब मिळाली तर आपण ग्राहक न्यायालयामध्ये न्याय मागू शकतो, आणि त्या न्यायालयाकरता येणारा खर्च अत्यंत अल्प आहे. असं नाही की तुम्हाला खूप खर्च करावा लागतो आणि मग तुम्हाला त्या ठिकाणी न्याय मिळतो असं नाहीये. न्यायालयात जाणं अगदी तुम्ही साध्या कागदावर अर्ज करून न्यायालयामध्ये दाद मागू शकता. मग आणि त्याच्यामध्ये अनेक छोटे छोटे असे ज्या ठिकाणी तुम्हाला वाटतं की आपलं नुकसान झालेलं आहे, आपला अन्याय झालेला आहे, उदाहरणार्थ ट्रॅव्हल कंपनी असेल तर त्यांनी जे काही प्रॉमिस केलेलं असतं त्या सोयी सुविधा जर मिळाल्या नाही तर तुम्ही ग्राहक न्यायालयात जाऊ शकता. एखाद्या संस्थेनी तुम्हाला कोणता एखादा अकॅडमिक कोर्स दिला आणि त्याला मान्यता नसेल तर त्याच्याबद्दल तुम्ही मागू शकता, मेडिकलच्या बाबतीत मागू शकता. असं अनेक क्षेत्रामध्ये ग्राहक संरक्षण कायदा हा आपल्याला इफेक्टिव्ह असलेला आढळून येतो. आणि त्याची अपेक्षा एकच आहे की प्रत्येक ग्राहकाने जागरूक राहून
बरोबर
आपले हक्क काय आहेत आणि ते आपल्याला मिळतात का नाही याची काळजीपूर्वक दक्षता घेणं खूप आवश्यक आहे. मी असं म्हणणार नाही की उठसूट तुम्ही ग्राहक न्यायालयात,
बरोबर,
पण निदान तुम्ही जागरूक राहा की समजा वस्तूचं वजन 150 ग्रॅम दिलेलं आहे पण तुम्हाला जर ती कमी वाटली तर तुम्ही त्या दुकानदाराला विचारा की याचं नेमकं वजन किती आहे, त्याच्यात फरक असेल तर तुम्ही तक्रार करू शकता. सांगायचं म्हणतं काय की एकदा ग्राहक त्या ठिकाणी जागरूक आहे असं उत्पादकांना विक्रेत्यांना कळालं की ज्या प्रॅक्टिसेस रॉंग प्रॅक्टिसेस होतात व्यापारामधल्या त्या त्या ठिकाणी कमी होतील आणि ग्राहकांना आपल्या पैशाचं मोल मिळेल. ग्राहक संघटनांची एक मागणी आहे, खूप जुनी मागणी आहे की वस्तू निर्मितीचा खर्च ग्राहकांना कळावा, अद्याप ती मंजूर झाली नाही. परंतु जर तुम्हाला कळालं की या वस्तूचा निर्मिती खर्च हा 10 रुपये आहे परंतु बाजारामध्ये ती 25 रुपयाला विकली जात आहे तर नफ्याचं एवढं प्रचंड प्रमाण हे अनुचित आहे.
आणि नाही, वस्तू कपडा किंवा काही कॉस्मेटिक अशा काही गोष्टी असेल तर ठीक आहे, पण हे जर खाण्याचे पदार्थ असतील आणि त्याच्याने शारीरिक आरोग्याला काही धोका होणार असेल तर ते खूप चुकीचं आहे.
चुकीचं आहे, आणि त्याच्याकरता संपूर्ण ग्राहक संपूर्ण समाज हा जागरूक होणं खूप
महत्वाचं आहे. बरोबर,
अनेक वेळा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि असं चालायचं म्हणून सोडून देतो.
बरोबर,
तर ते होता कामा नये.
निदान असं तरी म्हटलं पाहिजे की आपल्या बाबतीत झालं पुढच्या कोणाच्या बाबतीत असं व्हायला नको, हा तरी विचार केला पाहिजे.
बरोबर, त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि मोठ्या प्रमाणात उत्पादनामध्ये जर ग्राहक हा बहिरा आणि मुकाहून त्या ठिकाणी केवळ उपभोग घेत असेल तर मग त्या उत्पादन व्यवस्थेतच फावतं.
बरोबर,
आणि मग ते ग्राहकांना पाहिजे तसं त्या ठिकाणी लुबाडतात. तर आपण जसं म्हणालात की ग्राहकांनी जागरूक होणं हे त्या ठिकाणी फार महत्वाचं आहे, अगदी योग्य आपण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. दुसरा जो तोटा आहे मोठ्या प्रमाणात उत्पादनाचा तो म्हणजे जास्त प्रमाणात उत्पादन केल्यामुळे अनेक वेळा मंदीचा देखील त्या ठिकाणी धोका हा उद्भवतो. कसं होतं की आपल्याला जे उत्पन्न मिळतं ते उत्पन्न आपण काही सर्वच्या सर्व खर्च करत नाही त्यातलं काही उत्पन्न आपलं कर भरण्यामध्ये जातं आणि जे हाती मिळतं उरतं त्याला डिस्पोजेबल इन्कम किंवा व्ययशक्य उत्पन्न असं म्हणतात. आता या उत्पन्नातून आपल्याला काही आपला विमा असतो, काही बचत असते, काही आपले कर्जाचे हप्ते असतात आणि हे सगळं करत असताना मग आपल्याला वस्तू व सेवांवर आपण खर्च करतो. आता काय होतं की ज्या वेळेला उत्पन्न वाढतं त्यावेळेला खर्च हा तेवढ्या प्रमाणात वाढतो असं नाही, कारण काही खर्चाची बचत होते आणि त्यामुळे मग वस्तू निर्मिती म्हणजे वस्तूला मागणी ही कमी येते आणि मग आता या पडलेल्या वस्तूंचं करायचं काय असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. ज्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणावर उत्पादन केलं जातं त्यावेळेला मग असा धोका हा उद्भवतो की उत्पादन केलंय पण मागणीच नाहीये, मग त्या व्यवसायामध्ये मंदी येते, ते कामगार बेकार होतात, त्या उत्पादकाला नुकसान येतं. आणि जर तुम्ही ग्राहकांना पाहिजे तेवढं उत्पादन केलं तर अशा प्रकारचा धोका हा टाळता येतो. आता याच्याकरता काही कंपन्या काय करतात की ग्राहकांना नेमकं त्यांची मागणी किती राहील याच्याबद्दलचा अंदाज ते घेतात. त्याच्याकरता चांगला एक्सपर्ट कमिटी एक्सपर्ट टीम्स असतात, त्यांची नेमणूक करतात. त्या ग्राहकांची मागणी समजा भारतामध्ये स्कूटरची पुढील 5 वर्षात किती मागणी असेल याचा अभ्यास कंपन्या करतात आणि मग त्या अंदाजानुसार आपल्या उत्पादनाचं ते प्रमाण ठरवतात. बाजारामध्ये एकूण ट्रेंड कसा आहे, लोकसंख्येमध्ये तरुण तरुणींचं प्रमाण किती आहे, पुढील कालावधीमध्ये त्यात काय बदल होईल, मध्यमवयीन व्यक्तींचं प्रमाण किती आहे, त्यांच्या वयानुसार त्यांना सूट होणारी कोणती स्कूटर किंवा कोणती दुचाकी त्या ठिकाणी लागू शकेल, अशा प्रकारचे अनेक अभ्यास त्या ठिकाणी केले जातात आणि उत्पादनाचं प्रमाण ठरवलं जातं. परंतु तरी देखील मी असं म्हणेल की जास्त प्रमाणावर उत्पादन करणं हे तसं धोकादायकच आहे आणि मग जर वस्तू पूर्णतः विकली गेली नाही तर मग उत्पादकाला त्या ठिकाणी नुकसान हे सहन करावं लागतं आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर उत्पादनामध्ये मंदीचा धोका हा त्या ठिकाणी दिसून येतो. पुढचं म्हणजे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केल्यामुळे आपण परकीय बाजारावर अवलंबून राहतो. जर देशांतर्गत बाजारपेठेमध्ये तुमची वस्तू पूर्ण विकली गेली नाही तर या उरलेल्या उत्पादन तुम्ही परकीय बाजारामध्ये निर्यातीच्या माध्यमातून विकता. पण आता त्याच्यामध्ये होतं काय की मग आपण परकीय बाजारावर जास्त प्रमाणात अवलंबून राहू लागतो आणि देशी बाजारपेठेवरचा आपला विश्वास कमी होऊ लागतो आणि मग परकीय बाजारपेठेमध्ये जेव्हा त्यांनाही कळतं की आपल्याशिवाय या उत्पादकाला पर्याय नाहीये, मग ते त्यांना जी हवी आहे किंमत ज्या किमतीला वस्तू हवी आहे त्या किमतीला ते प्राप्त करून द्यायला सांगतात आणि मग त्या तडजोडीमध्ये उत्पादकाचं देखील नुकसान होतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केलं तर आपण परकीय बाजारपेठेवर विसंबून राहू लागतो आणि आपली व्यवसायाची प्रगती ही त्या ठिकाणी कायम टांगत्या तलवारीसारखी राहते. परकीय बाजारामध्येही जर काही लोकांच्या आवडीनिवडीमध्ये बदल झाला तर आपल्या वस्तूलाही त्या ठिकाणी मागणी कमी येते आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर उत्पादन नको असा देखील एक विचार प्रवाह आपल्याला आढळून येतो. पुढला म्हणजे जसं आपण मगा कॉम्पिटिशनचा स्पर्धेचा उल्लेख केला तसं काही वेळेला कटथ्रोट कॉम्पिटिशन किंवा गळे कापूस स्पर्धा ही त्या ठिकाणी आपल्याला आढळून येते. गळे कापूस स्पर्धा म्हणजे वस्तूची विक्री वाढवण्याकरता किमतीचा आधार घेणं आणि माझ्या वस्तूची किंमत ही दुसऱ्या उत्पादकापेक्षा कमी ठेवून त्या ठिकाणी त्या दुसऱ्या उत्पादकाला बाजारपेठेतून घालवून देणं त्याला कटथ्रोट कॉम्पिटिशन असं म्हणतात. आणि ही कॉम्पिटिशन किंवा ही स्पर्धा गळे कापूस स्पर्धा ही खूप घातक आहे. ती नुसतं तुमच्या म्हणजे दुसऱ्या उत्पादकाचंच नुकसान करत नाही तर एक बिझनेस व्हॅल्यू बिझनेस इथिक्स किंवा आपण ज्याला व्यवसायामध्ये जी आपली नीतिमत्ता आपण जी पाहिली पाहिजे तिला देखील फार घातक आहे. आणि म्हणून अशी गळे कापूस स्पर्धा मोठ्या प्रमाणावरील उत्पादनामुळे निर्माण होते. जर एखादी कंपनी खूप जास्त उत्पादन करत असेल तर तिचा वस्तू निर्मितीचा खर्च हा कमी राहतो आणि ती दुसऱ्या उत्पादकापेक्षा आपली वस्तू कमी किमतीला विकू शकते. पण दुसऱ्या उत्पादकाचं उत्पादन तेवढं जास्त नसल्यामुळे त्याच्या वस्तू निर्मितीचा खर्च हा जास्त असतो आणि त्यामुळे तो ठराविक किमतीच्या पलीकडे त्यापेक्षा जास्त किंमत कमी करू शकत नाही. मग त्याच्यापुढे एकच पर्याय राहतो की बाजारातून बाहेर जाणं,
बरोबर,
आपला व्यवसाय गुंडाळणं. आणि अशा प्रकारची स्पर्धा ही खूप घातक असते असं आपल्याला म्हणता येईल. पुढचं नुकसान म्हणजे अनेक म्हणजे आत्ताच्या जागतिकीकरणाच्या काळामध्ये देखील आणि एकूणच मुक्त व्यापाराच्या या युगामध्ये देखील मोठ्या प्रमाणात उत्पादनामुळे अनेक कॉम्प्लिकेशन्स आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक प्रश्न हे निर्माण झालेले की एखाद्या वस्तूच्या आयातीवर बंदी घालणं, कारण का तर ती वस्तू खूप स्वस्त आहे आणि आमच्या देशी उत्पादकांना त्या वस्तूची आयात ही मारक ठरते म्हणून त्या वस्तूच्या उत्पादनावर बंदी घालणं, किंवा एखाद्या वस्तूच्या निर्मितीमध्ये बालकामगारांचा वापर होतो म्हणून त्या वस्तूच्या आयातीवर बंदी घालणं, अशा प्रकारच्या अनेक घटना आपण वाचत असतो आणि त्यातून मग दोन देशांमधले संबंध देखील बिघडण्याची वेळ येते. तर जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते दोन देशांमध्ये जे तणावाचे त्या ठिकाणी प्रसंग येतात ते या मोठ्या प्रमाणात उत्पादनामध्ये येतात आणि वास्तविक पाहता देशादेशामध्ये सहकार्याचं सामोपचाराचं जर वातावरण असेल तर एकमेकांच्या प्रगतीला त्याचा फायदा होतो. पण जर तणावाचं हे असेल, जसं अमेरिकेने आउटसोर्सिंगच्या बाबतीमध्ये काही निर्णय घेतले त्याच्यामुळे भारतीयांची तिथली एम्प्लॉयबिलिटी कमी झाली, तर असे जे काही निर्णय आहेत, किंवा रशियन लोण्यामध्ये त्या ठिकाणी रेडिएशन असल्यामुळे ते लोणी आयात करायला भारताने त्या ठिकाणी बंदी घातली, किंवा विकसित देश असं म्हणतात की विकसनशील देशामध्ये बाल श्रमिकांचा वापर होतो आणि ते अयोग्य आहे आणि ते खरोखर अयोग्य आहे, तर अशा वस्तू आम्ही खरेदी करणार नाही. तर वस्तुस्थिती जाणून घेऊन त्या ठिकाणी जर निर्णय घेतला तर अशा प्रकारचे तणावाचे प्रसंग हे आपण टाळू शकतो. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात उत्पादनामुळे केवळ तुमचं व्यावसायिक त्या ठिकाणी हित न पाहता हे जे दोष आहेत की अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील तुम्हाला काही प्रश्न हे भेडसावतात आणि त्यातून जर तणाव वाढला तर ते युद्धापर्यंतही जायला वेळ लागत नाही. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात उत्पादनामध्ये हे दोष जे आहेत ते दोष कमी करणं हे त्या ठिकाणी फार आवश्यक आहे. आणि आजच्या या युगामध्ये वस्तू निर्मिती करणं, तिचं प्रमाण योग्य ठेवणं आणि त्याचबरोबर तिची गुणवत्ता आणि किंमत योग्यरित्या राखणं हे उत्पादकांपुढे फार मोठं आव्हान आहे. आणि जो उत्पादक हे यशस्वीरित्या त्या ठिकाणी करू शकतो तो एक चांगला उत्पादक म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो. त्यामुळे वस्तू निर्मितीचं प्रमाण किती असावं हा केवळ एक आर्थिक निर्णय आता राहिलेला नाहीये, त्याच्यामध्ये अनेक सामाजिक, मानवी, राजकीय, आंतरराष्ट्रीय घटक हे समाविष्ट झालेले आहेत. आणि केवळ व्यावसायिक दृष्टिकोनातून जे निर्णय घेतले जातात त्याचे सामाजिक आणि राजकीय निर्णय देखील पाहणंही तितकंच महत्वाचं आहे. जर प्रदूषण होत असेल, जर कामगारांच्या आरोग्यावर परिणाम होत असेल तर मोठ्या प्रमाणात उत्पादनाचा काही उपयोग नाही. आणि म्हणून कामगारांचं हित, पर्यावरण यासारख्या गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही जे काही उत्पादन कराल त्याचं प्रमाण योग्य राखणं, वस्तू निर्मितीचा खर्च कमी ठेवणं आणि ग्राहकांना उचित किमतीमध्ये वस्तू प्राप्त करून देणं हे मी असं म्हणेल की व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आणि एकूणच ग्राहक आणि समाज हिताच्या दृष्टिकोनातून अत्यंत योग्य राहील असं मला वाटतं.
विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण ऐकत आहात उत्पादनाचे प्रमाण याविषयी डॉक्टर उमेश राजरकर सर यांनी दिलेलं मार्गदर्शन. आजच्या कार्यक्रमात आपण स्केल ऑफ प्रोडक्शन याविषयी सविस्तर मार्गदर्शन ऐकत आहात. आपल्याला याविषयी काही शंका असतील, काही प्रश्न असतील, तर आपण आम्हाला लगेच फोन करू शकता. त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 2230471, 2231481 आणि 2230334. ऐकत रहा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं यशवाणी. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं आपण ऐकत आहात यशवाणी. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात डॉ उमेश राजदरकर सर आपल्याला उत्पादनाचे प्रमाण याविषयी सविस्तर मार्गदर्शन करत आहात आणि त्यांनी उत्पादनाविषयी ग्राहकाचा काय रोल आहे किंवा उत्पादन करताना उत्पादन कशा प्रकारचं हवं यासाठी सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे, त्याचे फायदे तोटे सांगितलेले आहेत. पण सर, माझ्या मनात एक शंका आहे की ग्राहक वस्तू खरेदी करतो, त्याला वस्तू खरेदी करण्याआधी गुणवत्ता माहीत नसते, पण तरी सुद्धा ही वस्तू खरेदी करताना ग्राहकाची काय जबाबदारी असली पाहिजे याविषयी सांगाल.
जरूर. आता काय असतं की जेव्हा आपण एखादी वस्तू आपल्याला हवी आहे, मी थोडस मागे जाईल. त्याचा निर्णय कसा घेतो? समजा तुम्हाला जर कोणी विचारलं की तुम्हाला या वस्तूची गरज आहे, तुम्ही कसं ठरवलं, तर त्याचे अनेक प्रभाव पाडणारे घटक आपल्याला असतात. बरं, उदाहरणार्थ माझ्या मित्राकडे तशा प्रकारची वस्तू आहे म्हणून मी ही वस्तू घेतो, नंबर एकची गोष्ट. दुसरं म्हणजे वारंवार जाहिरात पाहिल्यामुळे ती त्या वस्तू माझ्याकडे पण असावी असं मला वाटतं. तिसरं म्हणजे एकूणच माझं औत्सुक्य असतं म्हणून मी ती वस्तू घेतो. किंवा इतरांकडे ती वस्तू नाही आणि माझ्याकडे आहे आणि मला त्याची प्रौढी गाजवायची म्हणून मी ती वस्तू घेतो. म्हणजे वस्तू खरेदीच्या ज्या प्रेरणा आहेत त्या प्रेरणा भिन्न व्यक्तींकडे भिन्न भिन्न असतात.
हो, हो.
आणि वस्तू खरेदी करावी की करू नये याच्याबद्दलचा निर्णय हा पण अत्यंत इंडिव्हिज्युअलिस्टिक असतो, तो व्यक्तिगत असतो. त्याच्यामध्ये तुम्ही हस्तक्षेप करू शकत नाही. फक्त तुम्ही ग्राहकांना सांगू शकता की ही वस्तू या वस्तूपेक्षा चांगली आहे किंवा ही वस्तू वापरली तर त्यातून तुम्हाला गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून लाभ होईल. आता वस्तू नेमकी कशी खरेदी करावी याच्याबद्दलचे गुणवत्तेचे काही नॉर्म्स आपल्याकडे आहेतच. म्हणजे ISO आहे,
हो हो हो,
त्याच्यानंतर IFFCO आहे की जे आपल्याला अन्न पदार्थांच्या बाबतीची गुणवत्ता ही सिद्ध करतं आणि ती ते चिन्ह असलेलं तुम्ही वस्तू घेतल्या
तर ISI मार्क असलेली घ्यायला पाहिजे. बरोबर.
तर त्या वस्तूची गुणवत्ता ही तपासलेली असते आणि त्यातून मग ती वस्तू तुम्ही घ्यावी हे त्या ठिकाणी सांगितलं जातं. पण अनेक वेळा होतं काय की आपण वस्तू खरेदी करताना एवढं काळजीपूर्वक पाहत नाही आणि बाजारात जाहिरातीमुळे आणि आपल्याला माहीत असलेले किंवा कोणीतरी सांगतं की तुम्ही या कंपनीची वस्तू आपण ती वस्तू घेऊन मोकळे होतो, तर मी जसं मग म्हटलं की ग्राहकांनी अत्यंत जागरूक राहून वस्तू खरेदी करणं हे फार आवश्यक आहे. उदाहरणार्थ तुम्हाला इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स घ्यायचे आहेत तर ISI कोड असलेलंच तुम्ही त्या ठिकाणी वस्तू घेणं हे कधीही चांगलं, कारण काही उद्या जर त्यातनं वस्तूची निम्न दर्जामुळे काही अपघात निर्माण झाला तर ते जीवावर बेतू शकतं. म्हणून ग्राहकांनी हे गुणवत्तेचे निकष पूर्ण करणारी वस्तू घ्यावी हे पहिलं. दुसरं म्हणजे विक्रेत्यांनी पण अशाच प्रकारची वस्तू विकण्यावर भर द्यावा. पण दुर्दैवाने होतं काय की अनेक वेळा बाजारामध्ये समान दिसणाऱ्या वस्तू या निर्माण केल्या जातात.
बरोबर.
आणि ज्या वस्तूला गुणवत्ता तिची कमी आहे त्या वस्तूची विक्री वाढवण्याकरता विक्रेत्यांना जास्त कमिशनचं आम्ही दाखवलं जातो. आणि जे निरक्षर ग्राहक असतात ते सहजपणे मग फसू शकतात. आणि म्हणून ग्राहक शिक्षण हे ग्राहक संघटनांचं एक मोठं काम होऊन बसलेलं आहे. त्यांचा बहुतांश वेळ हे ग्राहक मेळावे घेण्यात आणि ग्राहकांना समजून सांगण्यात जातो की अरे बाबा असं तू कर. पण ग्राहक त्या ठिकाणी अजून काही पुरेशा प्रमाणात जागा होत नाही. तो अजून असंच आपला जुना दुकानदार असेल त्याच्याकडेच जाऊन तो जी वस्तू सांगेल त्याच्यावर भरोसा ठेवून घेऊन टाकतो. आणि मग काही त्याच्यातनं काही अपाय झाले काही नुकसान झालं तर मग अंतिमता ग्राहकालाच त्या ठिकाणी त्या समस्येला तोंड द्यावं लागतं. म्हणून प्रथमतः आपण जागरूक ग्राहक बनणं हे प्रत्येकाचं काम आहे. दुसरं म्हणजे बाजारात जसं मी मग म्हणालो की जाहिरात ही असणारच आहेत. अलीकडे तर वेगवेगळे मॉल्स मोठे मोठे मॉल्स हे निर्माण झालेले आहेत आणि ते मॉल्स हे ग्राहकांना अनेक वस्तूंकडे आकर्षित करत आहेत. वेगवेगळ्या स्कीम्स त्या ठिकाणी जाहीर करत आहेत आणि त्यांचा उद्देश हा एकच असतो की ग्राहकांना आधुनिक वस्तूकडे वळवणं आणि ग्राहकांची रुची बदलणं. म्हणजे एखादी वस्तू जर तुमच्या जवळच्या किराणा दुकानात मिळत असेल तरी देखील मॉलमधनं वस्तू खरेदी केल्यामुळे प्रतिष्ठा वाढते असा जर तुमचा समज कोणी करून दिला तर तुम्ही मग लहान व्यापाऱ्याकडे जात नाही. आणि तिथलं एकूणच वातावरण, तिथला टापटीपणा, तिथले ते सेल्समन तुमच्याशी येऊन आदमीनी बोलतात, एक प्रकारचं वेगळं महत्व आपल्याला कोणी दिलेलं आहे असं ग्राहकांना वाटू लागतं. आणि मग ते त्या ठिकाणी त्या मॉलमधून खरेदी करण्याची सवयही लावून घेतात. आता या ठिकाणी महत्वाचं असं आहे की वस्तू खरेदीचं जसं मी मग म्हटलं की आपल्याला खरोखर वस्तूची गरज आहे का तरच ती वस्तू तुम्ही खरेदी करा. जर तुम्ही मॉलमधल्या वस्तू खरेदीचा एक सर्वे घेतला किंवा एक 100 गृहिणींना विचारलं की मॉलमध्ये गेल्यानंतर तुम्ही खरेदी करता का, तर फार थोडे ग्राहक मी स्वतः पाहिलेले आहेत की जे यशस्वीपणे कोणतीही वस्तू न घेता बाहेर आलेले आहेत.
बरोबर.
म्हणजे मॉलमध्ये गेल्यानंतर आपल्याला वस्तूची गरज असो नसो आपण काही ना काही घेऊन बाहेर पडतोच. तो त्या वातावरणाचा एक इम्पॅक्ट असतो. आणि मग आपण आपले पैसे खर्च करून बसतो आणि आपले जे सोर्सेस आहेत इन्कम ते लिमिटेड आहे.
हो हो.
आणि ते लिमिटेड सोर्स जर आपण असे वाया घालवले तर मग आपल्याला लवकरच पैशाची चणचण, महिना अखेर जरा लवकर लागते,
अनावश्यक वस्तू खरेदी केल्या जातात.
आणि दुसरा एक अलीकडे ज्या बँकांनी फॅसिलिटीज दिलेल्या आहेत, उदाहरणार्थ क्रेडिट कार्ड, ते दाखवलं की तुम्हाला खिशामध्ये पैसे असायची गरज नाही.
बरोबर.
पण या फॅसिलिटीज ज्या दिलेल्या आहेत या फॅसिलिटीज या तुमची अडचण होऊ नये याच्याकरता दिलं. कोणती बँक असं म्हणत नाही की तुम्हाला दिवाळखोर करून तुम्ही त्या ठिकाणी वस्तू खरेदी करा. तो ते नियंत्रण ग्राहकाने स्वतःवर घालून घ्यायचं आहे. आज क्रेडिट कार्डची सोय इतकी चांगली आहे की दवाखान्यामध्ये औषध घेताना तुमचे पैसे संपले, कमी पैसे असले तर तुम्ही ते पटकन वापरू शकता. ही केवढी मोठी सोय आहे. पण आपण या सुविधेचा वापर जर चैनी करता करू लागलो तर मग ती सुविधा तिचा काही दोष नाही. ती सुविधा तुम्हाला दिलेली आहे बट यू आर नॉट युटिलायझिंग इट प्रॉपरली असं मी म्हणेल. आणि म्हणून या संपूर्ण वातावरणामध्ये तर ग्राहकांची जबाबदारी ही अधिकच वाढलेली आहे. दुसरं म्हणजे आपण लहान व्यापाऱ्यांचा जो उल्लेख केला मगा तर लहान व्यापाऱ्यांवर या मॉल कल्चरमुळे मोठ्या प्रमाणावर परिणाम हा झालेलाच आहे.
बरोबर.
आता जर ग्राहकांना त्याच्याकडे परत वळवायचं असेल तर लहान व्यापाऱ्यांनी देखील काही गोष्टी या पाहायला पाहिजे.
बरोबर.
म्हणजे कसं की स्वच्छ माल देणं नंबर एकची गोष्ट, ग्राहकांना पुरेशी जागा उपलब्ध करून देणं, योग्य वजन माप देणं, एक्सपायरी डेट निघून गेल्यानंतरही काय वेळेला वस्तू विकल्या जातात
बरोबर
तसं न करणं आणि ग्राहकांशी नम्रपणे बोलणं, या ज्या काही प्रॅक्टिसेस आहेत या जर लहान व्यापाऱ्यांनी देखील मॉलप्रमाणे अंगीकारल्या, त्याचं शास्त्रशुद्ध ट्रेनिंग घेतलं, तर मला नाही वाटत त्यांच्यावर याचा खूप विपरीत असा परिणाम होईल. शेवटी ग्राहकांना आज काय हवं आहे की जसं मी म्हटलं, ग्राहक राजा आहे, तर तो ज्या काही नवीन अपेक्षा ठेवतो की बा मला दुकानात गेल्यानंतर योग्य ट्रीटमेंट ही मिळाली पाहिजे, निदान माझ्याकडे प्रथमतः आल्यानंतर लक्ष तरी दिलं पाहिजे. आपण पाहतो अनेक वेळा काही दुकानांमध्ये आपल्या उभं राहिल्यानंतर 2-5 मिनिटांनी तो सेल्समॅन आपल्याकडे येतो. तर अशा प्रकारचं जर कल्चर असेल तर मग ग्राहक म्हणतो की मग तिकडे गेलेलं कधीही चांगलं.
आणि आजची मॉल संस्कृती अशी की दारापाशी या, काय हवंय वगैरे प्रश्न विचारले जातात, आणि हीच अपेक्षा छोट्या दुकानदाराकडनं आहे.
त्यांनी जर अशा प्रकारचं ट्रेनिंग आपल्या स्टाफला दिलं आणि एकूणच एक जरा वेगळं त्या ठिकाणी कल्चर एस्टॅब्लिश केलं, तर त्या ठिकाणीही लोक जातील असं मला वाटतं. आणि या बदलत्या वातावरणामधून काही शिकणं पण अपेक्षित आहे.
नक्कीच.
म्हणजे दुकानदारांनी, छोट्या व्यावसायिकांनी खूप शिकणं आवश्यक आहे, कारण संपूर्ण वातावरण हे बदलत चाललं आहे. आणि त्याच्यामुळे जर त्यांनी आपल्या बिझनेस प्रॅक्टिसेस बदलल्या नाही तर मग त्यांना त्या ठिकाणी नुकसान हे येईल. काही दुकानदार असतात की आमची वस्तू ही अत्यंत गुणवत्तापूर्ण आहे, आमच्याकडे नेहमी चांगलाच माल मिळतो, त्याच्यामुळे ग्राहक आपोआपच आमच्याकडे येतील, आम्हाला वेगळं काही करायची गरज नाही, असाही काही जणांचा समज असतो. आणि तो समज आता दूर केला पाहिजे. प्रत्येक विक्रेत्याने हा विक्री वाढवण्याचा प्रयत्न हा केलाच पाहिजे. केवळ काही निवडक ग्राहकांवर आपली आधी सत्ता किंवा मक्तेदारी गाजवून व्यवसाय चालेल अलीकडच्या काळामध्ये असं मला वाटत नाही.
आणि वस्तू जर चांगली असेल तर माउथ पब्लिसिटी ही पण एक खूप महत्वाची असते, की एका व्यक्तीने ती वस्तू खरेदी केली आणि त्याला जर चांगला अनुभव आला तर ते आपोआप 4 लोकांना सांगते आणि त्यांचं उत्पादन वाढू शकतं. सर, आजच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही म्हणजे ग्राहकाची जबाबदारी, उत्पादकाची जबाबदारी, वस्तू खरेदी करताना काय काय आपण अंमलात आणलं पाहिजे या सगळ्या गोष्टींचं अतिशय सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे आणि नक्कीच आजच्या आपल्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना याचा खूप चांगला फायदा होणार आहे. त्याबद्दल, या मार्गदर्शनाबद्दल मी आपली सर्वांतर्फे आभार आहे.
धन्यवाद.
विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आपण उत्पादनाचे प्रमाण याविषयी खूप सविस्तर असं मार्गदर्शन ऐकलं. या मार्गदर्शनामध्ये सरांनी आपल्याला ग्राहक, वस्तू कशी खरेदी करावी आणि उत्पादन ते कसं असावं याविषयी सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे. पुन्हा आपली भेट आमच्या उद्याच्या कार्यक्रमात होणार आहे 12 ते 1 या दरम्यान. ऐकत रहा रोज यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं यशवाणी. आजचा कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तांत्रिक सहाय्य होतं गिरीश गवळी यांचं, निर्मिती सहाय्यक होते धनंजय देशमुख, तंत्रनिर्देशन अभय कुलकर्णी यांचं, कार्यक्रम संयोजक होते प्रकाश सापनसर आणि निवेदिका होत्या सीमा पेटकर. ऐकत रहा रोज यशवाणी 12 ते 1 या दरम्यान.